चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,000 करोड रुपयांच्या दिलासा पॅकेजची महाराष्ट्र सरकारची घोषणा। महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,000 करोड रुपयांच्या दिलासा पॅकेजची घोषणा केली। अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये लाखो हेक्टर पिकांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना या निधीचे वाटप केले जाईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पूर आणि मोठ्या पावसावर आढावा बैठक घेतल्यानंतर ही घोषणा केली। या आठवड्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यामध्ये पूरग्रस्त क्षेत्रांचा दौरा केला आणि शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूरग्रस्त भागांचा दौरा केला आणि मागणी केली की राज्य सरकारने लगेचच दिलासा पॅकेजची घोषणा करावी। मोठ्या पावसाने महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रातील काही भागात खूप मोठे नुकसान केले। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि इतर जिल्ह्यांमध्ये ऊस आणि इतर पिकांचे खूप नुकसान झाले आहे। पावसामुळे ऊस गाळपावरही परिणाम झाला आहे।